नमस्कार, फ्रान्सिस की मधून अभय बोलते. सर आपलं बोलणं झालं सर अमेरिकी परिसर बद्दल 18 तारखेला. तुम्ही ते चेक केलं का सर मॅप्सवर वगैरे? मग तुम्ही दुसरं चालेल सर तुम्हाला मधुकोशमध्ये? हो हो तेच सर, आपलं डायरी पाठवायचं. हो हो सर, नवीन टॉवर होतो सर एक A1 म्हणून. एक मिनिट सर ते सांगतो तुम्हाला. त्याचं पोझिशन तुम्हाला सर जून 2023 मध्ये सर. अच्छा, इमिजिएट पाहता का सर तुम्ही? सर तुमचं बजेट काय कळू शकेल मला परत? 50 लाख सर. एकूण सारा टाइम चेक करतो. तुम्हाला एरिया जवळच पाहिजे का सर? 1 मिनिट. नाही सर, त्या बजेट मध्ये आणि त्या ह्याच्यात नाही आहे सर. कारण 2021 आहे सर एक न्यूली तुला फॉरेस्ट सेल मध्ये 2 BHK सॉरी फॉरेस्ट सेल नॉट ब्लू. हो गोवामध्ये सर. आपलं तुम्ही चाळीस पासून मिनिमम 4 किलोमीटर येतो सर, 4-4.5 किलो. बोला. हो 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 सर. हो सर चालेल चालेल. सर 1 BHK तिकडे 450 स्क्वेअर फीट जाईल कार्पेट एरिया. त्याची किंमत तुम्हाला 40 ते 45 लाख जाईल सर. आणि 2 BHK तुम्हाला 650 स्क्वेअर फीटचा कार्पेट एरिया, किंमत तुम्हाला हो 650. आणि त्याची किंमत तुम्हाला 65 ते 70 लाख रुपये येईल सर. हो ओके आहेत सर. जर तुम्ही एवढ्या 29 तारखेच्या आज जाऊन तिकडे प्रोजेक्ट बुक करता सर, तुम्हाला स्पेशल ऑफर भेटणार राईटिंग देतील. ज्या ठिकाणी आहेत ना सर त्या साईडचे, ते तुम्हाला एक स्पेशल ऑफर देतील सर. ते आम्ही सांगू शकत सर की आमच्याकडनं काय नाही सर. जेव्हा आमचा इव्हेंट होता ना सर चालू, तेव्हा आमच्याकडे आयडिया होतं की काय ऑफर्स भेटणार आहेत. आमचा इव्हेंट संपला पण बाकीच्या कस्टमर्स आमचे इव्हेंटचे ऑफर नाही भेटले, त्यामुळे आम्ही त्यांना सध्या स्पेशल आहे जे फक्त साईट मॅनेजरला माहिती आहे. हो सर, मी तुम्हाला पुढच्या हप्त्यात कॉल करतो सर. ठीक, धन्यवाद.